बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालविवाह होत आहे असे समजल्यावर तुम्ही मुलीच्या घरी जाऊन भेट द्यायला पाहिजे आणि पालकांना समजावून सांगायला पाहिजे की तुम्ही मुलीचा बालविवाह करू नका म्हणून. सरपंचांना बालविवाहाची माहिती द्यायला पाहिजे आणि 1098 यांच्याशी संपर्क करायला पाहिजे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.